प्रार्थना। महापुरुष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिणून त्यांना मारतात पुन्हा एकदा, बहुधा कायमचेच। म्हणून महापुरुषाला मरण असते दोनदा, एकदा वैर्यांकडून आणि नंतर भक्तांकडून। हे संगमरवरी मरण तुला न लाभो ही माझी या शुभदिनी मनोमन प्रार्थना।